खंड पाचवा प्रकरण पस्तीसावे पंजाबात पंजाबमध्ये जे दंगे धोपे झाले त्याबद्दल सर मायकेल ओडवायर यांनी मला गुन्हेगार ठरविले होते तर तिकडचे काही नवजवान तेथे पुकारण्यात आलेल्या लष्करी अंमलाबद्दलही मलाच गुन्हेगार ठरविण्यास मागे पुढे पाहत नव्हते। हे नवजवान क्रोधाच्या आवेशात येऊन असा युक्तिवाद करीत की जर सविनय कायदेभंग बंद ठेवला नसता तर जालियनवाला बागेतील कत्तल मुळीच होऊ शकली नसती आणि लष्करी अंमल पुकारला गेला नसता। कित्येकांनी मला धमक्याही दिल्या की मी पंजाबात गेल्यास लोक मला ठार केल्याशिवाय राहणार नाहीत, पण माझ्या समजुतीने माझे करणे इतके रास्त होते की त्यासंबंधी समजूतदार माणसांमध्ये गैरसमज होण्याचे कारणच पडू नये। पंजाबात जायला मी अधीर होऊन गेलो होतो। मी पंजाब कधी पाहिलेलाही नव्हता, परंतु समक्ष पाहायला मिळेल तेवढे पाहून घेण्याची मला फार इच्छा होती आणि निमंत्रण पाठविणारे डॉक्टर सत्यपाल, डॉक्टर किचलू, पंडित रामभुज दत्त चौधरी इत्यादिकांना भेटण्याचीही इच्छा होती। ते तुरुंगात होते, परंतु मला पूर्ण विश्वास होता की त्यांना दीर्घकाळपर्यंत अडकवून ठेवणे सरकारला शक्य नाही। मुंबईला मी जेव्हा जेव्हा जात असे तेव्हा तेव्हा पंजाबचे पुष्कळ लोक येऊन मला भेटून जात। मी त्यांना प्रोत्साहन देत असे, तेवढ्यावर ते समाधान मानून जात। मला त्यावेळी आत्मविश्वास खूप होता, पण माझे जाणे लांबणीवर पडत चालले। व्हॉइस रॉय अजून वेळ आहे असेच लिहित होते। मध्यंतरी हंटर कमिटी आली। लष्करी कायद्याच्या मुदतीत पंजाबच्या अंमलदारांनी केलेल्या कृत्यांची तिने चौकशी करावयाची होती। दीनबंधू अँड्र्यूज अगोदरच तिकडे जाऊन राहिले होते। त्यांच्या पत्रात हृदयद्रावक वर्णने येत। त्यांच्या पत्रांचा असा ध्वनी असे की लष्करी कायद्याचा जुलूम वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या हकीगतीहून अधिक कठोर स्वरूपाचा झाला होता। मी पंजाबला आले पाहिजे असा त्यांनी फार आग्रह चालविला। त्याचप्रमाणे मालवीयजींच्याही तारांवर तारा येत होत्या की मला पंजाबला गेलेच पाहिजे। त्यावरून मी पुन्हा व्हॉइस रॉयांना तार केली। जबाब आला की अमुक तारखेला तुम्ही जाऊ शकता। तारीख बरोबर आठवत नाही, पण बहुधा 17 ऑक्टोबर होती। मी लाहोरला जाऊन पोचलो। त्यावेळी जे दृश्य दिसले ते कधी विसरण्यासारखे नाही। अनेक वर्षांच्या वियोगानंतर जसा एखादा प्रियजन परत यावा आणि त्याच्या आप्तजनांनी त्याला भेटावयाला जावे, त्याच तऱ्हेने स्टेशनवर माणसांचा पूर लोटला होता। लोक हर्षवेडे होऊन गेले होते। पंडित रामभुज दत्त चौधरी यांच्या घरी माझ्या उतरण्याची व्यवस्था होती। श्रीमती सरलादेवी चौधराणी यांचा माझा अगोदरपासून परिचय होता। मला आसरा देण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली। आसरा देणे हे शब्द मी इरादापूर्वक वापरले आहे, कारण की हल्लीप्रमाणे त्यावेळीही मी ज्याच्याकडे म्हणून उतरेन त्या गृहस्थाचे घर धर्मशाळेसारखे होऊन जात असे। पंजाबमध्ये मला दिसून आले की पंजाबचे पुष्कळसे पुढारी तुरुंगात असल्यामुळे मुख्य पुढाऱ्यांची जागा पंडित मालवीयजी, पंडित मोतीलालजी व कैलासवासी स्वामी श्रद्धानंदजी यांनी घेतली होती। मालवीयजी श्रद्धानंदजी यांच्याशी माझा चांगला परिचय होता, पण पंडित मोतीलालजींचा निकट परिचय लाहोरमध्येच घडला। हे पुढारी व ज्यांना तुरुंगाचा मान मिळाला नव्हता असे इतर स्थानिक पुढारी यांनी मला थोडक्याच अवधीत आपलेसे करून टाकले। मला कोठेही परकेसे वाटले नाही। हंटर कमिटीपुढे साक्षी न देण्याचा ठराव आम्ही सर्वांनी एकमताने केला। त्याची सर्व कारणे त्यावेळी प्रसिद्ध झालेली होती, सबब त्याचा येथे पुनरुच्चार करीत नाही। ती कारणे सबळ होती व कमिटीवर घातलेला बहिष्कार योग्य होता असे आजही मला वाटते, पण सरकारी कमिटीवर बहिष्कार घातला त्या अर्थी लोकपक्षातर्फे म्हणजे राष्ट्रीय सभेतर्फे एक कमिटी नेमणे जरूर आहे असा विचार झाला। या कमिटीवर पंडित मोतीलाल नेहरू, कैलासवासी चित्तरंजन दास, श्रीयुत अब्बास तय्यबजी, श्रीयुत जयकर व मी इतक्यांची नेमणूक झाली। आम्ही चौकशी करण्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी विखरून गेलो। या कमिटीची व्यवस्था स्वाभाविकपणेच माझ्या माथी येऊन पडली आणि अधिकात अधिक गावांची चौकशी माझ्याच वाट्याला आल्यामुळे पंजाब व पंजाबची खेडीपाडी पाहण्याचा अलभ्य लाभ मला मिळाला. या चौकशीच्या काळात पंजाबच्या स्त्री वर्गाशी माझी इतकी काही ओळख झाली की जसा काही आमचा अनेक युगांचा परिचय असावा. जेथे जावे तेथे त्यांच्या टोळ्यांच्या टोळ्या जमत आणि माझ्यापाशी स्वतः कातलेल्या सुताचे ढीक पडत. पंजाब हे खादीचे महान क्षेत्र होऊ शकेल असे या चौकशीच्या मुदतीत माझ्या तेव्हाच ध्यानात आले. लोकांवर झालेल्या जुलमाची चौकशी करता करता जसजसा मी खोलात शिरत गेलो तसतसे सरकारची अराजकता, अंमलदारांची नादिरशाही व अरेरावी यासंबंधीच्या एक एक गोष्टी ऐकून मला आश्चर्य वाटले व दुःखही झाले. पंजाब सारखा मुलुक की जेथून सरकारला अधिकात अधिक शिपाई मिळतात तेथील लोकांनी एवढा सर्व जुलूम सहन करावा ही गोष्ट मला त्यावेळीही आश्चर्यकारक वाटली व अजूनही वाटते. या कमिटीचा रिपोर्ट लिहून काढण्याचे कामही मलाच सोपविण्यात आले. पंजाबात कसकसे जुलूम घडले हे समजून घेण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांनी तो रिपोर्ट अवश्य वाचावा. या रिपोर्टाच्या बाबतीत मी एवढे सांगू शकतो की त्यात एकाही ठिकाणी समजून उमजून अतिशयोक्ती केलेली नाही. जेवढी हकीकत दिलेली आहे तिचा पुरावाही तेथेच नमूद केलेला आहे. या रिपोर्टात प्रसिद्ध केलेला आहे त्याहून पुष्कळचा अधिक पुरावा कमिटीपाशी होता. जिच्याविषयी यत्किंचित तरी शंका होती अशी एकही गोष्ट रिपोर्टात घातलेली नाही. अशा तऱ्हेने केवळ सत्यावर नजर ठेवूनच हा रिपोर्ट लिहिण्यात आला आहे. ब्रिटिश सरकार आपली सत्ता कायम राखण्यासाठी कोणत्या हद्दीपर्यंत जाऊ शकते, कसकशी अमानुष कृत्येही करू शकते याची कल्पना या रिपोर्टावरून वाचकाला येईल. या रिपोर्टातील एकही विधान माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत खोटे ठरलेले नाही.